पर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:25 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये कालपासून आपण जरा पाणी बचतीबद्दल बोलतो आहोत. ब्रश करण्यापासून अंघोळीला लागणाऱ्या पाण्यापर्यंत, कपडे धुण्यापासून ते गाडी धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात पाण्याचं वेस्टेज आपल्याला कसं टाळता येईल ह्याबद्दल जरा विचार विनिमय सुरू आहे. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये काही अशा लोकांसोबत गप्पा मारता आल्या की जे स्वतः स्वयंप्रेरणेनं पाणी बचतीसाठी स्वतः आधी तर प्रयत्न करत आहेत आणि स्वतःच्या प्रयत्नांच्या माध्यमातून लोकांना इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक, आज होळीचा दिवस आहे. होलिका देवी, एकूणच होळीचं दहन आणि संध्याकाळचं चैतन्यमय असणारं वातावरण. होळी आली म्हणजे उद्याच्याला धुळवड असणार आणि धुळवड झाल्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला रंगपंचमी येणार. रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा सगळेजण हेच सांगणार की बाबांनो कमीत कमी पाणी वापरा, सध्याची परिस्थिती वगैरे वगैरे. मग त्यात वादविवाद की आमचे सण साजरे करत असतानाच का बरं या सगळ्या गोष्टी केल्या जातात, बोलल्या जातात. इथपासून तिथपर्यंत वेगवेगळी चर्चासत्र आणि वेगवेगळे विषय हाताळले जाणार. पण वक्त का तकाजा देखना जरूरी होता आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या सणाच्या दिनाचं औचित्य साधून एक महत्वपूर्ण गोष्ट जरा आपल्या सगळ्यांना मिळूनच इकडे करायची आहे. कुठची असणार आहे ती गोष्ट जरा डिस्कस करूयात तिच्याबद्दल थोड्याच वेळात. थोड्याच वेळात एक ट्रॅक पण प्ले होतोय. पांडेजी बजाएंगे सिटी फ्रॉम दबंग टू एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहू.